जगाच्या या रंगभूमीवर किती विविध नमुने पाहायला मिळतात नाही. आता हेच बघा ना, ज्या चित्रपटातलं गाणं आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत ना, त्या चित्रपटाची नायिका जाम वैतागली आहे ती अशाच धमाल नमुन्यामुळे. तुम्ही म्हणाल वैतागायला काय झालं एवढं, छान जंगी पार्टी सुरू आहे, सर्वजण आनंदात नाचत आहेत, गात आहेत, मजा करत आहेत. पण एवढ्यात काय झालंय ठाऊक आहे का, एक आगंतुक जोडपं पार्टीत सामील झाले आणि खाण्यापिण्यावर आपला आडवा हात मारत लंब्या चौड्या बढाया मारू लागलंय. अशा वेळी आपली नायिका वैतागणार नाही तर काय. चित्रपटाचं नाव अगदी समर्पक आहे बरं का, तुका म्हणे ऐसे पाहुणे.
वैतागू जोडपे आहे एक वैतागू जोडपे, त्या तिथे पलीकडे बसलेले आहे एक वैतागू जोडपे आहे एक वैतागू. पलीकडे